चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी
श्रील प्रभुपाद के
अशोक श्रीमद सिद्धांत सरस्वती ठाकुर गोस्वामी श्रील प्रभुपाद की नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास जय जय श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम राधा कुंड गिरिराज गोवर्धन ब्रजभूमि वृंदावन धाम मथुरा द्वारिका धाम श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी धाम नवद्वीप मायापुर धाम गंगा मैया यमुना भक्ति देवी तुलसी महारानी की ृंदकीयुरप्रेमानंदे भागवतम स्कंद सातवा नैवो द्विजे परदुरत्तर वैतरण्या तद्वीर्यकाय महामृतमं चक्रा शोचे ततो विमुखचेतसा इन्द्रियार्थ माया सुखाय परम महतो मूला प्रभुपाद या ग्रंथाच्या अनुवादाच्या सुरुवातीला प्रल्हाद महाराजांनी ज्या भगवंतांना प्रार्थना अर्पण केलेल्या आहेत त्या प्रार्थनांमधील एक श्लोक सांगतात की नैव द्विजे परतरो वैतरण्य त्वद्वीर्य गायन महामृत शोचे तपो विमुख चेतसा इंद्रियात माया सुखाय परम उद्महो हो भगवंत त्या भौतिक जगामध्ये कुठल्याही स्थितीमध्ये जर तुम्ही मला टाकलं तर माझं चित्त विचलित होत नाही आहे. का? कारण त्वत वीर्य गायन महाअमृत मग्न चित्त आहे की तुमच्या गुणांचं गुणगान करण्यामध्ये माझं चित्त नेहमी मग्न असतं. पण मला भीती गुणाची वाटते तर त्या लोकांची की ज्यांनी माया सुखाय या जगामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी इंद्रिय तृप्तीचा मार्ग अवलंबला आहे त्या मूर्खांना पाहिल्यानंतर जे तुमच्याशी विमुख चेतस आहेत जे तुमच्याकडे पाठ करून नसलेले आहेत त्यांना पाहिल्यानंतर मला फक्त दुःख होत. तर या स्कंदामध्ये आपण पाहू शकतो की भगवंताची भक्तवत्सलता आणि भक्तांचा जीवांप्रती असणारा अनुराग किंवा दयाभाव काय असतो, भगवंत कशा प्रकारे पोषण करतात त्यांच्या भक्तांचं, त्यांचं संरक्षण कसं करतात, हा जो श्रीमद भागवतांचा एक विषय आहे तो त्या स्कंदामध्ये सांगितला गेला, त्याची चर्चा इथे केली गेली आहे. मागच्या स्कंदामध्ये आपण पाहिलं की देवदानवांच्या युद्धामध्ये भगवंतांनी देवतांना मदत केल्यामुळे त्यांनी आसुरांवर दानवांवर विजय प्राप्त केला. हे पाहिल्यानंतर परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना विचारतात की समाप्रिय सुर ब्रह्मन भूताना भगवान स्वयं इंद्रस्याचे कथम दैत्यान अवद्वित विषम हो के ब्राह्मण्य भगवान श्री विष्णू सर्वांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांशी समभावाने वागतात आणि ते प्रत्येकालाच अत्यंत प्रिय आहे असे असताना त्यांनी एखाद्या सर्वसामान्य मनुष्यासारखा पक्षपात करून इंद्राच्या हितरक्षणासाठी दैत्यांचा वध का केला. सर्वांशी समभावाने वागणारी व्यक्ती अशा प्रकारे पक्षपात करीत नाही. न यस्यासुरगण साक्षान्श्रेयसनात्म नैवासुरेभ्य विषय नोद्वेगनाशुस्थित परम भगवान श्री विष्णु अखिल मंडा भंडारा है म्हणून देवतांचा पक्ष घेतल्याने त्यांचा काय लाभ होणार आहे, असे कार्य करून त्यांचे काय हित साधना आहे. भगवंत दिव्य स्वरूपी असूनही त्यांना असुरांचे भय का वाटते आणि त्यांनी असुरांचा द्वेष तरी का करावा. हे महाभाग्यवान आणि विद्वान ब्राह्मण देव, भगवान नारायण हे पक्षपाती आहेत किंवा निपक्षपाती आहेत याविषयी माझ्या मनात मोठी शंका निर्माण झालेली आहे. म्हणून नारायण सदैव तटस्थ आणि समदर्शी आहेत हे सप्रमाण सिद्ध करून कृपया माझे शंका निराकरण करा. इतकी कथा ऐकल्यानंतर महाराज परीक्षेत शुकदेव गोस्वामींना विचारतात, भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मी सर्वांसाठी सारखा आहे, मला कुणाचाही द्वेष नाही, कुणाविषयी मला आसक्ती नाही. परिचित भगवंत प्रत्येक वे अशुनंद वाले देवतांच संरक्षण का साधना है जो भगवंतना आम्मी आत्माराम मानतो कि ज्यादा सुख प्राप्त करना या भौतिक जगत इतर को साधना की आवश्यकता नहीं है तो मग देवतान की पूजा ग्रहण करना कि स्तुति ऐकने भगवंत का लोल उपासत का गरज है सर्व गोष्टी तो शुकदेव गोस्वामी मानता साधु पृष्ठम महाराज हरेश्चरितम अद्भुतम यद भागवत महात्म्य भगवत भक्ति वर्धन गीयते परमं पुण्यं ऋषिभिः नारदादिभिः नत्वा कृष्णाय मुने गतेश्य हरे कथा। हे राजन तुम्ही मला उत्तम प्रश्न विचारलेला आहे। भगवंताविषयक कथांमध्ये भक्तांच्या महात्म्याचाही समावेश असतो आणि म्हणून अशा भगवत कथा भक्तांसाठी सर्वाधिक संतोषदायक असतात। अशा अद्भुत कथा भौतिकवादी जीवन पद्धतीच्या क्लेशांचा नाश करतात। यास्तव नारदांसारखे श्रेष्ठ महर्षी सदैव श्रीमद भागवताचे कथन करीत असतात कारण श्रीमद भागवत हे मनुष्याला अद्भुत कृष्णलीलांचे श्रवण करण्याची संधी प्रदान करते। मी श्री वेदव्यासांना नमन करतो आणि श्रीहरींच्या लीलावर्णनास प्रारंभ करतो। भगवान श्री विष्णू हे शाश्वतरित्या भौतिक गुणांच्या पलीकडे आहेत आणि म्हणून त्यांना निर्गुण गुणरहित असे म्हटले जाते आणि ते अजन्म असल्यामुळे त्यांना आसक्ती द्वेष इत्यादी विकारांच्या अधीन असणारे भौतिक शरीर नाही। ते भौतिक अस्तित्वाच्या सदैव पलीकडे आहेत आणि तरीही आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे अवतार धारण करून एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करतात। बद्धजीवाने कर्तव्य बंधन स्वीकारावे तद्वत त्यांनी देखील सर्व कर्तव्यांचे पालन केलेले आहे। जेव्हा सद्गुणांचा प्रभाव वाढलेला असतो तेव्हा त्या गुणाच्या आधारे ऋषीमुनींचे आणि देवतांचे सामर्थ्य वाढते कारण भगवंत त्यांना सत्वगुणी जीवनाची प्रेरणा देत असतात। त्याचप्रमाणे रजोगुणाचा प्रभाव वाढलेला असतो तेव्हा राक्षसांचे सामर्थ्य वाढते तर तमोगुणाच्या प्रभावाखाली यक्ष राक्षसांचे सामर्थ्य वाढते। परम भगवंत प्रत्येकाच्या हृदयांतरी उपस्थित असतात आणि ते सत्व रज तम या त्रिगुणांच्या क्रिया प्रतिक्रिया घडवून आणतात। आणि ते म्हणतात की हा जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे हा केवळ तुमचाच नाही आहे तर हाच प्रश्न तुमच्या आजोबांनी देवर्षी नारदांना विचारला होता आणि त्यावेळी देवर्षी नारद त्यांना म्हणाले होते की हे राजन केवळ अज्ञानामुळेच आपल्याला निंदा स्तुती मान अपमान या सर्वांचा अनुभव होतो। बद्धजीवानी भौतिक जगामध्ये दुःख भोगावे यासाठी भगवंतांनी आपल्या बहिरंग शक्तीच्या माध्यमातून त्यांच्या शरीराची निर्मिती केलेली आहे। देहात्मबुद्धीने प्रभावित झालेला बद्धजीव आपल्या शरीरातच आत्मा मानतो आणि शरीराशी संबंधित प्रत्येक गोष्ट स्वतःची मानतो। तो जीवनावश्यक अशा मिथ्या संकल्पनेच्या आधी असल्यामुळे त्याला स्तुती निंदा आदी द्वंद्वांमुळे येणारे दुःख भोगावे लागते। बद्धजी देवात्म बुद्धीमुळे तसा विचार करतो की जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा आत्मा देखील नष्ट होतो तथापि भगवान श्री विष्णू हे एकमेका द्वितीय आणि परम नियंता असल्याने अखिल जीवांचे परमात्मा आहे। त्यांचे शरीर भौतिक नसल्यामुळे त्यांच्याठाई मी आणि माझे अशी भ्रामक धारणा नाही। म्हणून मनुष्याने त्यांची स्तुती वा निंदा केली असता त्यांना आनंद वा दुःख होतो असा विचार करणे चुकीचे आहे। त्यांच्या संदर्भात अशा द्वंद्वाचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणून त्यांचा कोणी शत्रू वा मित्र नाही। ते असुरांना दंड देतात
तेव्हा त्या दंडामुळे असुरांचं कल्याण होते आणि ते भक्तांची स्तुती व प्रार्थना स्वीकारतात तेव्हा त्या स्तुतीमुळे भक्तांचे कल्याण होते. ते स्तुतीने आणि निंदेनेही प्रभावित होत नाही. म्हणून बद्ध जीवाणू शत्रुत्व, भक्तिभावना, भय, स्नेह किंवा कामवासना या भावनांद्वारे अथवा यापैकी एकाही भावनेद्वारे जर एनकेन प्रकारेने भगवंतावर आपलं मन केंद्रित केलं तर त्याला एकसारखाच परिणाम प्राप्त होतो. कारण भगवंत सर्व आनंदमय स्थितीत स्थित असल्यामुळे शत्रुत्वाने अथवा मित्रत्वाने प्रभावित होत नाही. आणि पुढे नारायणजी सांगतात की यथा वैराणबंधने बंधेन मर्त्यस्तन्मया तानियात् न तथा भक्तियोगेन इति मे निश्चिताम् मते. मनुष्याला भक्तिमय सेवेद्वारे जितके तीव्र भगवत चिंतन शक्य होत नाही तितके त्यांच्याशी शत्रुत्व केल्याने शक्य होते असे माझे मत आहे. काय म्हणतात तिथे की भक्तिमय सेवेनं भगवंतांचं जितकं चिंतन होत नाही त्याच्यापेक्षा अधिक चिंतन कशाने होत? बरं आहे ना, लक्षात आलं काय म्हणता तिथे नारद मुनी काय म्हणतात? द्वेष भावनेने व्यक्ती भगवंताचं जास्त चिंतन करतो भक्तापेक्षा. मग द्वेष केलेलाच बरं. भक्ती करा म्हणलं की एवढे सगळे नियम आले, बसा जप करा, जन्माष्टमी आली की उपवास करा, कुणी सांगितलं एवढं करा? त्याच्यापेक्षा भगवंतांचे द्वेष केलेला बरं. अहो तो केलाय म्हणून तर इथला आहे, आता कशाला आला असतोय बऱ्या ना. इच्छा द्वेष समुद्रेनं द्वंद्वमोहेनं भाग सर्गे आणखी परत. हा सर्ग जो आहे, सृजन जे आहे, हे भगवंतांनी का केलंय? कारण जीवाने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली इच्छा आणि द्वेष जो आहे कन्वीनांचा द्वेष जरी केला आणि त्यांच्या प्रेम जरी केला तर ते म्हणतात की संमोहम सर्व भूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. मला सर्वजण सारखेच आहेत, ते कुणी मला जास्त प्रियही नाही आणि कुणी मी कुणाचा मी द्वेषही करत नाही. आणि त्यामुळेच होतं काय की भगवंत प्रत्येक जीवाची इच्छा पूर्ण करतात. एखाद्या भक्ताला वाटतं की हे माझे भगवंत आहेत, एका लहान मुलासारखं, तर मला त्या पद्धतीने त्यांची काळजी घ्यायला त्याचा तो भाव जपतात आणि त्याच्यासमोर त्याच रूपाने ते प्रकट होतात आणि तो भक्त त्यांची त्याच पद्धतीने सेवा देखील करतो. आणि एखाद्यासाठी ते अतिशय क्रूर वाटतात, खास करून जे इंद्रिय तृप्ती करणारे लोक असतात त्यांना वाटतं की माझ्या प्रत्येक इंद्रिय तृप्तीच्या सुविधेमध्ये बाधा आणणारी ही व्यक्ती आहे. भगवंत त्यांच्यासाठी त्याच प्रकारे प्रकट होतात. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की ये यथा मा प्रपद्यंते ताम सतैव भुजान घेण, की जो ज्या प्रकारे माझी शरण घेतो त्या प्रकारे मी त्याच्याशी माझा प्रतिसाद देतो. प्रभुपाद तात्पर्यामध्ये की रेसिप्रोकली रिस्पॉन्डंट, की ज्या भावनेने ज्या उद्देशाने तुम्ही त्यांची शरण घेऊ इच्छिता त्या पद्धतीनेच ते तुमच्याशी तितक्याच तीव्रतेने, कधी कधी त्यापेक्षाही जास्त तीव्रतेने प्रतिसाद देतात. इथे उदाहरण देतात नारद मुनी की मधमाशीने भिंतीच्या एका छिद्रात बंदी करून ठेवलेल्या किड्याच्या मनात त्या मधमाशीविषयी सतत असूया आणि भय निर्माण होत असते. तो किडा या दोन्ही भावनांचे सतत चिंतन करता करता शेवटी केवळ अशा चिंतनामुळे त्याचेच मधमाशीत रूपांतर होते. त्याचप्रमाणे बद्ध जीवाने जर पापमुक्त होण्यासाठी सच्चिदानंद विग्रह स्वरूपी श्रीकृष्णांचे जर चिंतन केले तर तो निश्चितपणे पापमुक्त होतो. त्याने आराध्य देव म्हणून अथवा कट्टर शत्रू म्हणून भगवंताचे चिंतन केले तरी तो आपले आध्यात्मिक शरीर पुनर्प्राप्त करू शकतो, कारण या दोन्ही भावनांद्वारे तो सतत केवळ कृष्णांचे चिंतन करत असतो. कामात द्वेषात भयात स्नेहात अद्यता भक्तेश्वरे मनः आवेश्य तदनु हित्वा भगवत गतिम गतः. पापकर्माचा त्याग करून आणि अत्यंत ध्यानपूर्वक श्रीकृष्णांचे केवळ चिंतन करून अनेक अनेक लोकांनी मोक्षप्राप्ती केलेली आहे. त्यांचे असे ध्यान म्हणजे कामवासना शत्रुत्व भय स्नेह अथवा भक्तिमय सेवेचा परिणाम असू शकेल. एखादा मनुष्य आपले मन श्रीकृष्णांवर केवळ एकाग्र करून श्रीकृष्णांची कृपा कशी प्राप्त करतो ते मी आता स्पष्ट करेन. हे युधिष्ठिर महाराज, गोप्या कामात भयाद कंसो द्वेषाद शैत्य आदया नृप संबंधात धृष्णया स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो. त्यात इथे सांगतायत की कोणकोणत्या भावनाने कोणी कोणी भगवंतांना प्राप्त होतो. तर म्हणतात की गोप्या कामात वृंदावनातील व्रजभूमीतील ज्या गोपी आहेत त्या कामभावनेने भगवंताकडे आकर्षित झाल्या आणि त्यांना भगवंत प्राप्त झाला. भयात कंसा कंसाला ते साक्षात मृत्यू म्हणून होते, त्याचे काळ म्हणून होते, त्यामुळे तो निरंतर त्यांचं चिंतन करायचं आणि त्या चिंतनामुळं भगवंतांनी त्याचं देखील कल्याण केलं. द्वेषा चैत्य आदय चेरी नरेश शिशुपाल हा द्वेषामुळे निरंतर भगवंताचं स्मरण करतात. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची जी ईर्षा असेल किंवा द्वेष असेल तर नेहमी तुम्ही त्याच्याविषयी विचार करता. कुठली काही गोष्ट झाली आशा करतो तुम्ही करत नसाल, पण भगवत भक्तीमध्ये आल्यानंतर व्यक्ती ती गोष्ट करत नाही. पण सामान्य व्यक्ती एखाद्याविषयी जर द्वेष करत असेल तर निश्चित रूपाने तो त्या व्यक्तीविषयी निरंतर विचार करत असतो. तर द्वेषाने देखील भगवंतांना प्राप्त केलं कुणी? शिशुपाल. संबंधात वृष्णया पारिवारिक संबंधाने वृष्णी लोकांनी भगवान श्रीकृष्णांना प्राप्त केलं. आणि स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो आणि तुझ्या आणि माझ्यासारख्या भक्तांनी भगवंताला प्रेमाने प्राप्त केलेलं आहे. कारण भगवंत सर्व भावानी प्राप्त आहे. तुमच्या मनामध्ये जे काही जितके काही भाग आहेत त्या सर्व भावांद्वारे तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता. ते इथे सांगतात की हे वर सांगितलेले जे पाच भाव आहेत त्यापैकी कुठल्याही एका भावाने तुम्ही भगवद्धामाला प्राप्त करू शकता. वेद सारख्या नास्तिक राजांनी वरील पाचपैकी कोणत्याही प्रक्रियेने श्रीकृष्णांचे चिंतन करता येत नाही म्हणून त्यांना मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. यात तो मनुष्याने मित्रत्वात किंवा शत्रुत्वाद्वारे कसेही करून श्रीकृष्णांवर आपले मन एकाग्र करावे. हे पांडव श्रेष्ठा, तुमच्या मावशीचे शिशुपाळ व दंतवक्र हे दोन पुत्र पूर्वी भगवान श्री विष्णूंचे अत्यंत निकट पार्षद होते, पण त्यांना ब्रह्माकडून किंवा ब्राह्मणांकडून शाप मिळाल्यामुळे त्यांचे वैकुंठातून या भौतिक जगतामध्ये पतन झाला. त्यावेळी युधिष्ठिर महाराज त्यांना विचारतात की असा कोणत्या प्रकारचा शाप त्यांना दिला होता आणि असे जे नित्यमुक्त विष्णू भक्त यांना कुणी शाप दिला? आणि असे कोणते प्रभावशाली व्यक्ती होते की ज्यांचा शाप त्यांच्यावर प्रभाव करू शकला? कारण भगवान श्रीकृष्णांचे जे नित्य भक्त आहेत, नित्य पार्षद आहेत, त्यांना किती कठीण आहे दिवसभर घेणाऱ्या लांबूच देव दयामुळे आमच्यासाठी केवढं वजन देतो तासभर आम्हाला समजत नाही. आणि भगवंताचे निष्ठावान भक्त या भौतिक जगतामध्ये कसे पतित होतात हे तर केवळ मला अशक्य वाटतं आणि या गोष्टीवर माझा विश्वास नाही बसत. वैकुंठातील निवासींची शरीरे पूर्णतः दिव्य असतात. त्यांना भौतिक देह, इंद्रिय, प्राण किंचितही याच्याशी देणं घेणं नसतं. म्हणून भगवंताच्या पार्षदांना या भौतिक जगामध्ये साधारण मनुष्याप्रमाणे भौतिक शरीर धारण करण्याचा शाप कसा काय मिळाला याच्याविषयी मला आता जिज्ञासा आहे. सगळं तुम्ही मला सांगा. तर पुढे श्री नारदजी ते सांगतात की एकदा ब्रह्मदेवांचे सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार चार पुत्र जे त्रैलोक्यामध्ये नित्य भ्रमण विचरण करत असतात, त्यांच्या विचरण करण्याचा हेतू काय असतो? डोके बंदूक ठेवण्यासाठी काय करतात तुम्हाला कळत नाही. कारण प्रत्येक जीव भगवंतांना साक्षात पाहू शकत नाही. पाहतो का तुमची आमची पात्रता आहे का त्यासाठी? नाही ना. मग आम्हाला देव दिसणार कसा? कसा दिसणार? भक्तांच्या झोपेने दिसणार. कारण भगवंताचे भक्त भगवंतांना आपल्या हृदयामध्ये घेऊन फिरत असतात. विष्णू पुराणामध्ये वर्णन येत, एकदा माता लक्ष्मी भगवंतांची सेवा करत असते असताना थोडा प्रश्न चिन्ह त्या शहरावर दिसत. भगवान श्री विष्णू म्हणतात की सुभग्य आज काय झालं तुला? सर्वांना सौभाग्य प्रदान करणारी स्मित हास्य देणारी तू आहेस आणि तुझ्या अस्तित्वाने सर्वत्र आनंद बसवतो. आज तू अशी खिन्नता दिसतेस. माता लक्ष्मी म्हणते की मला माझ्या मुलांची चिंता वाटते. मुलांची चिंता वाटते? त्यांचा बाप आहे ना अजून, तू का चिंता करते? म्हणजे म्हणून तर चिंता करते. म्हणजे मी का? तर म्हणजे तुम्ही सात आसमानांचे बाप म्हणून इथे वैकुंठामध्ये बसलात, वैकुंठात प्रत्येक व्यक्ती तुमचं दर्शन घ्यायसाठी येईल का? त्यांच्यासाठी सुलभ व्हा तुम्ही. प्रत्येक जीव इथं नाही येऊ शकत. जगामध्ये पाणी आहे, पाहिजे त्यावेळी घेऊ शकता का तुम्ही त्यातून पाणी? पण त्याचा तुम्हाला आम्हाला काय भाव आहे? आणि गेले म्हणण्यावर तुम्ही बघता बरेच ढग वाहतात तुमच्या डोक्यावर. पडतोय का एखादं? माझा लक्ष्मी म्हणते तुमचा मग भगवंत म्हणून घेण्याचा अर्थच काय? म्हणजे जर तुम्हाला कोणी प्राप्त करू शकत नाही, तुमच्याकडे कोणी येऊ शकत नसेल तर ठीक आहे. मी परमात्मा रूपाने सर्वांच्या हृदयामध्ये वाचतो. म्हणजे तरी सुद्धा लोक तुम्हाला प्राप्त करू शकणार नाही. कारण ज्यांनी योगाची परिपूर्णता गाठलेली आहे तोच व्यक्ती हृदयामध्ये स्थित असलेल्या भगवंतांना पाहू शकतो. पण प्रत्येक व्यक्तीला हृदयात असलेले भगवंत दिसतात का? वारीच्या पहिल्या दिवशी भक्त दिसतात, माऊली करून पाय पकडायचे, नंतर शिळा घालायच्या टोपीवर. म्हणजे तेही शक्य नाही. ते म्हणजे आणखी सुलभ व्हा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला लोक पाहू शकतो. म्हणजे ठीक आहे, जसं ढगातून पाऊस पडतो, पाऊस पडण्यावर पाणी मिळतं, पण कुणाला मिळतं? जिथं पाऊस पडला तिथेच ना, सर्वांना तर नाही मिळत. म्हणलं ठीक आहे, या भूतलावर मी वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेतो. मग अवतार घेतात त्यावेळी द्वारकेमध्ये किंवा वृंदावनामध्ये मथुरेमध्ये ते आपल्या लीला करतात, अयोध्येमध्ये वगैरे आपल्या लीला करतात. पण त्यांच्या लीलांचा उपयोग कुणाला होतो? जे तिथे जन्मलेले आहेत तेच भगवंतांना पाहू शकतात, त्यांचा समजून घेऊ शकतात. ज्यादातर ज्यादा वृंदावनापासून द्वारकेपर्यंतचा जो पट्टा आहे किंवा विदर्भापर्यंतचा पट्टा आहे, जिथेपर्यंत भगवंत आपल्या लीला करण्यासाठी आले तिथले लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. किंवा प्रभू रामचंद्र पूर्ण भारतवर्ष फिरले, त्यांना वनवास भोगण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरून आले आणि जीवांचा उद्धार झाला. पण ते देखील किती अल्प काळासाठी, म्हणजे ढगातून पडणारं पाणी पर्वतांवरून नद्या आणि नाल्यांमध्ये येतं, पण नद्या नाल्यांचं पाणी कोणाला मिळतं? जे त्यांच्या काठाला राहतात त्यांना. त्यामध्ये आणखी सुलभ भाव, आणखी सुलभ भाव म्हणजे आणि का व्हायचं, म्हणजे प्रत्येक जीवासाठी ते माझ्यावर माझ्या लीला पाहत असताना मी त्यांना घेऊन देखील जातो आणि रूपधारण करतो त्यांच्यासाठी. आता आता याच्यापेक्षा आणि काय सुलभ व्हायचं, म्हणजे तापता कशा करतो? जर कृपा करायची आहे तर अशी कृपा करा की त्या भक्ताच्या इच्छेनुसार तुम्ही रूप धारण करा. म्हणजे असं कुठलं रूप आहे? विचार करा बघा, असं कुठलं रूप आहे? कुठून आला आवाज? दर्शन कुणाचं घेता? दररोज हे रूप कुठलं आहे? हे भगवंत सर नक्की. कशावर शिक्का मारला? हे भगवंताच अर्चावतार रूप आहे आणि ह्या रूपामध्ये भगवंत सर्वांना सुलभ आहे. तुम्ही लायक असाल किंवा अति नालायक असाल तुम्हाला दर्शन देतात. आणि भगवंताचं म्हणून सर्वात कृपाळू अवतार हा अर्चावतार मानला जातो. वैकुंठामध्ये जाऊन तुम्ही त्यांना वस्त्राभूषण नाही घालणार. आया तुमची पात्रता तेवढी. पण इथं साक्षात गोलोकपती गोलोकचंद्र गोविंददेव यांना तुम्ही निजी सेवा करताय. वैकुंठामध्ये स्थित असलेले यांच्या अंशावतार जे भगवान विष्णू आहेत किंवा गर्भोदक्षय विष्णू आहेत त्यांना देखील ब्रह्माजी स्वतः पाहू शकत नाही. वैकुंठातील भगवानचं जे रूप आहे ते ब्रह्मादी देव पाहू शकत नाही, त्यांची ती पात्रता नाही आहे. कधी काळी एखाद्या कल्पामध्ये ज्यावेळी भगवंत स्वतःहून अवतार घेतात ब्रह्माजीच्या 28व्या दिव्य युगामध्ये, ज्यावेळी स्वतः गोलोकचंद्र गोविंद देव स्वतः या धनावरती प्रकट होतात, त्यावेळी ब्रह्मादी देवांना त्यांचं साक्षात दर्शन होत. नाहीतर क्षीरसागराच्या काठाला जाऊन काय करतात? ते ध्यान लावतात भगवंतांनी, केवळ आवाज ऐकतात. आणि ह्या अर्चा अवतारामध्ये भगवंत तुमच्या समोर उभे आहेत आणि काय दया करायला हवे तुमच्यावर? आणि आम्ही त्यांच्या डोक्यात खापर फोडतो की आम्हाला देव दिसत नाही म्हणून, आम्हाला दर्शन देत नाही म्हणून. अरे डोळे उघडा, कान उघडा, पाच तुमच्या समोर उभे आहेत ते साक्षात, पण पाहण्याची वृत्ती आमच्याकडे नाही. अहो तुमच्यापेक्षा ते मामूलो ठीक आहे ज्यांनी पहिली आमची मंदिरं तोडून टाकली, कारण त्यांचा विश्वास होता की हा देव आहे त्यांचा म्हणून तोडा, आणि त्यांनी तोडलं. काही इतके कट्टर होते की आज देखील पाय ठेवत नाहीत मंदिरामध्ये. का? त्यांचा काफिरांचा देव आहे म्हणून. द्वेष आहे त्या लोकांच्याकडे भगवंताविषयी आणि इतक्या कृपाळू अवताराविषयी त्यांना द्वेष आहे. कुठे जाणार ते मग? आणि आमच्याही मनात ती द्वेषभूती भरलेली आहे, त्यामुळे समोर उभे असून देखील आम्हाला देव दिसत नाही. दिसतो का? प्रामाणिकपणे विचार करा. जर खरोखर तुम्हाला वाटत असेल की गोविंद तुम्ही इथे उभे आहेत तर इथं उभारून तुम्ही कधी बाष्कळ बडबड करणार नाही. करा, हा हा हो इथे करा, घरातल्या चांबा चौकशी इथे करा, तेव्हा तो बरोबर का? जर तुम्हाला खरोखर जाणवत असेल की भगवंत समोर उभे आहे तिथे, तर ह्या कधी गोष्टी तुम्ही करणार नाही. आणि ज्यावेळी कराल त्यावेळी समजा की तुमचा विश्वास नाही की गोविंद देवते आहे. एखादा करत असेल तर तुमची जबाबदारी का थांबव नाही, आणि जर नाही थांबवलं तर दोघे एकाच माळाची म्हणी आहे. कारण हे वैकुंठ मानलं जातं, जिथे भगवंत नित्य वास करतात, आणि त्या वैकुंठामध्ये येऊन जर चांबा प्रकाश करत असतो तर राहिलं त्यानं मध्ये बाहेरचं जग आणि हे याच्यात त्या फरक पडला का नाही ना. मग एवढे दयाद्र भगवंत उभे असताना आम्ही त्यांचं दर्शन नाही घेऊ शकत, कारण आमचा विश्वास नाही. तुमचं आमचं सोडून द्या. साक्षात भगवंत दुर्योधनाचे व्याधी होते. दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा हिचा विवाह प्रद्युम्न की आणि प्रद्युम्न सामशी झाला होता. सांबा भगवंतांचा पुत्र आणि दुर्योधन भगवंतांचा व्याही असून त्यानं कधीही मांडलं नाही की हे भगवंत आहेत म्हणून. साक्षात समोर उभे असून देखील एकदा मीराबाईचे पती राणा त्यांना विचारतात की मला साक्षात कृष्णाचं दर्शन करावशील का. म्हणजे हे काय, हे साक्षात कृष्णच आहे. म्हणजे हे नाही, ते द्वापार युगामधले. तर ते द्वापार युगातल्या हे यांच्यामध्ये काहीच फरक नाही म्हणले, कारण दुर्योधनासमोर द्वापार युगात देखील भगवंत समोर उभे होते, पण दुर्योधन त्यांना ओळखू शकला नाही. मग साक्षात भगवंत जरी तुमच्या समोर उभे राहिले आणि त्यांच्या प्रती जर तुमचा भाव नसेल तर तुम्ही त्यांना ओळखू शकणार. त्यामुळे इथे नारायणजी सांगतात की कुठल्याही भावनेनं त्यांचं मित्र बना नाही तर शत्रू बना, पण जाणं की ती व्यक्ती भगवंत आहे आणि त्यांचं चिंतन करा, त्यांचं स्मरण करा. निश्चित रूपाने ते सांगतात तुम्हाला भगवत धन प्राप्त होईल. आणि भगवंताचे भक्त अशा दुष्टबुद्धी जीवांच्या उद्धारासाठी आणि जे भगवंतावर प्रेम करतात त्यांचं प्रेम वाढवण्यासाठी नित्यपणे पूर्ण ब्रह्मांडभर विचरण करत असतात. आणि असेच हे चतुष्कुमार विचरण करता करता वैकुंठाच्या दरवाजाला पोहोचले. हे चार कुमार जरी ब्रह्मदेवाच्या मरीची आदी अन्य पुत्रांपेक्षा वयाने श्रेष्ठ होते तरी सुद्धा त्यांचे बालकांप्रमाणे शरीर होते. आणि वैकुंठातील जय विजय या दोन्ही द्वारपालांनी त्यांना जेव्हा वैकुंठात प्रवेश करताना पाहिलं तेव्हा त्या चार कुमारांना सामान्य बालक आहेत असं समजून त्यांनी वैकुंठात प्रवेश दिला नाही. मध्वाचार्य आपल्या तंत्रसार नामक ग्रंथामध्ये लिहितात की द्वासाविद्येन नाधिकारस्तव मुक्तम अधिकारस्य तथैव च विमुक्तात्मा द्विधाजना विष्णुश्लोक स्थिता तेषां वर्षापादि योगिनः अधिकारी स्थितां मुक्तिं नियतं प्राप्नुवन्ति च विमुक्ति अंतरं तेषां वर्षापादयो ननु देह इंद्रिया सुयुक्तश्च पूर्व पश्चात् पैरुतः. या श्लोकाचे तात्पर्य आहे की भगवान विष्णूंचे वैकुंठ लोकातील व्यक्तिगत पार्षद हे शाश्वतरित्या मुक्तात्म्य असतात. जरी त्यांना कधी वर किंवा शाप देण्यात आला तरी ते मुक्तच राहतात आणि प्राकृतिक गुणांनी कधीच प्रदूषित होत नाही. ते मुक्त होऊन वैकुंठ लोकांमध्ये जाण्यापूर्वी त्यांना भौतिक शरीरे असतात, पण एखादा वैकुंठात गेल्यानंतर त्यांना भौतिक शरीरे असत नाही. म्हणून श्रीहरींचे पार्षद क्वचित प्रसंगी शापित होऊन पतन पावले आहेत असे वाटत असले तरी ते नित्य मुक्तच असतात. आणि ज्यावेळी जय विजय आणि त्या चतुष्कुमारांना प्रवेश नाही दिला त्यावेळी ते अतिशय क्रोधित झाले आणि ते म्हणाले की हे मूर्ख द्वारपालानं तमोगुण आणि रजोगुण यामुळे तुम्ही विचलित झालेले आहात. आणि जो व्यक्ती रज आणि तमोगुणाने विचलित होतो तो भगवान मधुद्विषांच्या चरणाचा आश्रय घेऊ शकत नाही, कारण भगवान श्री मधुद्विषांच्या चलन कमळ हे त्रिगुणातीत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तात्काळ भौतिक जगात जाऊन अतिशय पापी तथा आसुरी कुळांमध्ये जन्म घेणे तुम्हाला उचित ठरेल. आणि त्याने शाप देऊन टाकला की तुम्ही ताबडतोब त्या असुरांच्या योनीमध्ये जन्माला जा. त्याच वेळी भगवंत स्वतः ताबडतोब उठून त्या द्वाराजवळ आला. विष्णू पुराणामध्ये वर्णन येतं की भगवंतांनी पायात खडाव देखील नाही घातले, फट करून शेषशय्येवरून उठले आणि आपल्या द्वारपालांचं संरक्षण करण्यासाठी तिथे पोहोचले. आणि येऊन त्या ब्राह्मणांना भगवंतांनी हात जोडून प्रणाम केला की म्हणाले, हे ब्राह्मण देवता, माझ्या द्वारपालांनी केलेल्या अपराधासाठी मी आपल्याकडे क्षमा याचना करतो, कारण मी त्यांचा स्वामी असल्यामुळं त्यांनी केलेल्या प्रत्येक अपराधाचं किंवा त्यांनी केलेल्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित हे मी करायला हवं, कारण ती माझी जबाबदारी आहे की त्यांनी केलेल्या चुका ह्या माझ्या चुका आहेत. आणि त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की त्यांना आपण माफ करा आणि इतकी कठोर शिक्षा त्यांना देऊ नका. आपण ज्यावेळी चालतो रस्त्यावरून कडक उन्हामध्ये काय करतो? पायात चप्पल नाही, डोक्यावर छत्री घेतो. घेतो डोक्यावर छत्री नसेल चालेल, पण पायात चप्पल नाही. सगळ्यात जास्त त्रास तिथे असतो. आणि भगवंतांना ते चप्पल सोडून पळत आले का? कारण त्यांच्या चरणांचा आश्रय घेतलेल्या व्यक्तींना त्रास होत होता, त्यामुळे भगवंतांना तो त्रास झाला पाहिजे. कारण भगवंत त्यांच्या चरणांचा जो कोणी आश्रय घेतो त्याला आपल्या वक्षस्थलावर ते धारण करतात, इतके कृपाळू भगवंत आहे. आणि त्यामुळे ताबडतोब ते तिथे आले माफी मागितली आणि चतुष्कुमारांनी दया करून त्या द्वारपालांना सांगितलं की तीन जन्मानंतर तुम्ही पुन्हा वैकुंठात आपले स्थान प्राप्त करू शकता, कारण त्यावेळी शापाचा कालावधी समाप्त झालेला असेल. भगवंताचे हे जय आणि विजय नामक पार्श्वद पुढे भौतिक जगतात पतित झाले आणि त्यांनी दितीचे पुत्र म्हणून जन्म घेतला. या दोघांमध्ये हिरण्यकश्यपू ज्येष्ठ तर हिरण्याक्ष कनिष्ठ होता. हे दोघेही दैत्य तथा दानवांसाठी अतिशय वंदनीय होते. भगवान श्री हरिनी नरसिंहदेवाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूची हत्या केली तर श्री हरी बराबर उद्धारण करून जेव्हा गर्भोदक सागरात पडलेल्या पृथ्वीचा उद्धार करीत होते तेव्हा त्यांनी हिरण्याक्षाने त्यांच्या कार्यात विघ्न करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी वराहदेवानी हिरण्याक्षाची हत्या केली. भगवान केशवांचा महान भक्त असलेल्या आपल्या पुत्राचा म्हणजेच प्रल्हादाचा वध करण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्याचा अनेक प्रकारे आनंदित छळ केला. अखिल जीवांचे परमात्मा असणारे भगवंत धीर शांत आणि समदर्शी आहे. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद महाराजांना भगवंताच्या शक्तीचं संरक्षण लाभले असल्यामुळे हिरण्यकश्यपूने विविध प्रकारे त्यांचा वध करण्याचा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी ते असफल ठरला. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू यांचा वध झाल्यानंतर पुन्हा याच जय आणि विजयाने विश्रवाद्वारे केशिनीच्या गर्भातून रावण आणि कुंभकर्ण नावक राक्षस म्हणून जन्म घेतला आणि त्यांनी अखिल ब्रह्मांडातील सर्व जीवमात्रांना अतिशय त्रास दिला. त्यावेळी भगवंतांनी रघुवंशामध्ये प्रभू रामचंद्र म्हणून अवतरित झाले आणि त्यांनी रावण आणि कुंभकर्णाचा संहार केला. आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या लीलांचे वर्णन ते युधिष्ठिरने सांगतात ते तुम्ही मार्कंडेय ऋषींच्या मुखातूनच ऐका, तेच तुम्हाला या लीलांचं वर्णन करू शकते. आणि पुढे जय आणि विजय यांना तिसरा जन्म क्षत्रियांच्या कुळात तुमचे मावस भाऊ म्हणून घेतला. भगवान श्री कृष्णाने आपल्या सुदर्शनाद्वारे आता त्यांची हत्या केली असल्यामुळे त्यांची सर्व पापकर्मे नष्ट झालेली आहेत आणि आता ते शापमुक्त देखील झालेले आहेत. ते इथे सांगतात की भगवान विष्णूंच्या या दोन द्वारपालाने अतिशय दीर्घ काळापर्यंत विष्णूंशी पराकोटीच्या शत्रुत्वाची भावना बाळगली. अशा प्रकारे त्यांनी सतत भगवान चिंतन केल्यामुळे त्यांना भगवंताच्या चरणांचा आश्रय प्राप्त होऊन ते वैकुंठ लोके परत आले. एवढं सांगितल्यानंतर युधिष्ठिर महाराज नारद मुनींना विचारतात की हे महामुनी, हिरण्यकशिपू आणि त्यांचा प्रिय पुत्र प्रल्हाद जो आहे, पितापुत्रामध्ये कशामुळे इतकं शत्रुत्व आलं? आणि प्रल्हाद महाराज भगवान श्रीकृष्णांचे इतके महान भक्त कसे झाले, कृपया याविषयी तुम्ही मला सांगा. ज्यावेळी भगवंतानी वराह रूप धारण करून हिरण्याक्षचा संहार केला ते पाहून हिरण्यकशिपू खूप दुखी झाला. नंतर क्रोधित होऊन त्याने भगवंतावर पक्षपातीपणाचा आरोप केला की हा जो विष्णू आहे हा नेहमी देवतांचा पक्ष घेतो आणि हा आसुरा आणि दानवांवर दैत्यांवर नेहमी अन्याय करतो आणि हा इतका ढोंगी आहे की हा कुठलेही रूप धारण करतो ते कार्य साधण्यासाठी. त्यामुळे तो आणि शपथ घेतली की ह्या विष्णूला मी संपवणार आहे. येन केन प्रकारेण ह्या विष्णूला मी संपवणार आणि त्यासाठी त्यानं मग कठोर तपस्या करण्याचं ठरवलं. सुमेरू पर्वताला तो निघून गेला आणि तिथे जाऊन त्यानं कठोर तपस्येचं पालन करायला सुरुवात केली. एका पायावर पडायला आणि ब्रह्मदेवाची स्तुतिगान करून ब्रह्मदेवाच्या नावाचा जप सुरू केला. आणि तो चालू असताना त्याच्या तपस्येमध्ये व्यत्यय आणण्यासाठी शुक तिथे जाऊन बसतो आणि जाऊन नारायण 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 नावाचा जप करायला. हिरण्याक्ष ब्रह्मदेवाच्या नावाचा जप करत होता पण त्याच्या काळी नित्य रूपानं नारायणाचं नाव ऐकून आम्हाला तो विचलित झाला आणि परत आला आपल्या तपस्येत. आणि आल्यानंतर प्रल्हादांची माताची कयादू आहे त्यांच्याशी त्यांना समाधान केलं आणि गर्व धारण. ज्यावेळी त्यांची जी प्रक्रिया चालूच होती त्यावेळी त्यांना नित्य स्मरण त्या आवाजाचं होत होतं, नारायण नारायण आणि त्या नारायणाचं नाव स्मरण करता करता वेदकांचं स्खलन झालं आणि प्रल्हाद मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि थोड्या दिवसांनी तो परत तपस्येसाठी परत आला आणि ह्यावेळी त्यानं पूर्णपणे आपल्या सर्व इंद्रियांना नियंत्रित करून केवळ जो जप करत होता त्याच्यावर केंद्रित केलं. अंगावर पूर्ण मुंग्यांचं वारूळ चढलं, मांस पेशी सर्व काही मुंग्यांनी खाऊन टाकलं, केवळ हळद शिल्लक झाली होती, केवळ हळदांचा सापळा शिल्लक राहिला. आणि योगशक्ती किंवा योगाभ्यासानं त्यानं आपले सारे पंचप्राण जे आहेत ते केवळ हाडांमध्ये खेळवून ठेवले होते. तुम्ही विचार करू शकता की जर तुम्हाला भगवंताचं शत्रुत्वाने किंवा द्वेषाने जर स्मरण करायचं असेल पहिल्यांदा ही पात्रता आहे. अशा प्रकारे आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण हवं तर तुम्ही त्यांच्याशी द्वेष किंवा शत्रुत्व करू शकता, नाही तर संभव नाही आहे. त्यामुळे बरं आहे एखाद्या भक्ताचा आश्रय घ्या आणि भक्ती करा. शत्रुत्व करणे हे आमच्या बाबाच्या जन्मी शक्य नाही. पण तेवढी पात्रता आपल्याकडे नाही आहे. भगवंताशी टक्कर देण्याचं काम ते त्यांच्या पार्श्वातच करू शकतात, अन्य नाही कोणी करू शकत. आहे का कोणी करू शकत? सारा मच्छर कापला, मच्छर चावला, ते महिना दीड महिना अंधरावर पडत राहतो. डेंग्यू झाला, मलेरिया झाला. जर मच्छर आम्हाला परास्त करू शकतो तर मी देवाकडे काय करणार? नाही. पाण्यामध्ये जंतू कमी जास्त झाले की मित्र देवा प्रसन्न होतात. मग अशी काय एर 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 झाल्या चालू होतात की नाही थांबू शकत. अशा प्रकारे जर इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण असेल, स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण असेल, तर त्या ऋषिकेश जे इंद्रियांवर नियंत्रण करणारे परम परमेश्वर आहेत त्यांच्याशी तुम्ही टक्कर देऊ शकता. अन्यथा सर्वात साधा सोपा उपाय आहे भक्ताच्या चरणांचा आश्रय घेऊन विभक्तता श्रवण करून भगवंतांची भक्तीने सेवा करणे. आणि ज्यावेळी त्याची ती कठोर तपस्या बघून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव पाहिजे शोभा लागले, काय कुठं कोण पाय नावाचा जप करते म्हणून बघायला लागले. कुठेच काय घेते ना सत्यशील त्यांनी पाहिलं की एका मुंगीच्या वारुळातून हा आवाज येतो. इथं गेलं कमंडलूचं पाणी घेतलं तर जरा वारुळावर टाकलं, कारण मुंगीचं वारुळ हे तसं उद्ध्वस्त करता येत नाही. एक तर तुम्ही दूध त्याच्यावर घालून ते काढू शकता किंवा पाणी घालून ते करू शकता. तर आपल्या कमंडलचं पाणी घालून ते वाळून काढलं तर आतमध्ये बघितलं हाडांचा नाकळा. आणि त्याच्या त्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने सांगितलं, माग काय मागायचं ते माग म्हणजे मी आजूबाजूला खुश आहे. ही जीवाची स्थिती आहे, त्याला थोडीफार हवा मागली त्याला वाटतं मी सर्वश्रेष्ठ. ब्रह्माचा जप केला ब्रह्माला वाटली अरे खरोखरच मी बहुतेक सर्व काही घेऊ शकतो. बिंदास हिरण्यकश्य मला म्हणाले की माग जे मागायचं ते भाग म्हणजे मी देतो तुला. हिरण्यकश्यपणे 2 मिनिटं विचार काय मागायचं. सर्वात पहिल्यांदा म्हणला की मला अमरत्व दे. ब्रह्माजी म्हणले ते तर शक्य नाही आहे म्हणजे कारण मी स्वतः अमर नाही. माझी 100 वर्ष आयु आहे आणि ती संपली की मलाही शरीर सोडावं लागतं. कारण मी तुला अमरत्व नाही देऊ शकत. हालांकि माझ्या शरीर सोडण्याचा जो वेळ आहे किंवा कालावधी तो अतिशय प्रदीर्घ आहे, पण म्हणजे मलाही शरीर सोडावं लागतं. त्यामुळे मी ते देऊ शकेन जे वाढत नाही ते तुला काय देणार मी आणखी काहीतरी मला म्हणला ठीक आहे. तर मला मला कुठल्याही शस्त्राने मरण नको, मग ते ओला असो किंवा सुख असो पुढे. तर मला कुठल्याही देवतांद्वारे मृत्यू नको किंवा कुठल्याही असुरांद्वारे मला मृत्यू नको. म्हणजे तुम्ही निर्माण केलेल्या 84 लक्ष योनीतल्या कुठल्याही प्राण्याकडून माझं मरण नको. चला ठीक आहे ते नाही. मग मला मी युद्धभूमीवर देखील मरता कामा नये आणि घरामध्ये देखील मरता कामा नये. म्हणजे मी दिवसा देखील मरता कामाने आणि रात्री देखील मरता कामाने. म्हणजे तुम्ही किती बुद्धीचा प्रकाश पाडला आणि स्वतःला एकदम विद्वान करण्याचा प्रयत्न केला तरी भगवंत त्याच्यामध्ये काहीतरी लूप होल ठेवतात, छिद्र ठेवतात की जे तुम्ही विसरून जात. ज्यावेळी ब्रह्माजी म्हणजे तथा असतो जे म्हणेल ते तथा असतो तथा असतो सत्येश म्हणून आता बस म्हणजे म्हणजे न कळत ब्रह्माने मला अमरत्वाचं वरदान दिलं. म्हणजे आता काय प्रश्न, आता कुणीच मला मारू शकणार नाही. मग त्यावेळी हिरण्यकशिपू हातामध्ये त्रिशूळ घेऊन दात ओठ खात क्रोध पूर्ण जवळजवळ सर्व ब्रह्मांडावर फिरला, सर्वांची सडोकी पळ करून सोडलं. सगळे देवता धावत अशी काय सर्वांची पुंगी डाईट करून ठेवली होती की ज्यांची उपासना करून या जगतामध्ये जीव अनेक प्रकारची सुख साधनं प्राप्त करतो त्या सर्वांना त्यांना आपल्या सेवेमध्ये लावून ठेवलं. हिरण्यकशिपूविषयी सांगितलं जात होतं की त्याला पंखा करायला लोकांची गरज नव्हती, कारण नुसतं तरी भोया वर्तम वायू देवाकडे पाहिलं की एकदम येते खंड हवा येते. सूर्याकडे बघितलं तर तापायचंच नाही तुझ्या, छान एकदम सकाळी उभवला तसंच दिवसभर. इंद्रदेवाचं तो नोकरच करून ठेवलं होतं, इंद्र पाणी भरायचं त्याच्याकडे. जो या जगतामध्ये जलवृष्टीद्वारे पाणी पाठवतो तो त्याच्याकडे पाणी भरत. असे तुमच्यामध्ये गुण असतील तर शत्रुत्व करून देवा अशी मग त्यांना प्राप्त करू शकता. संभव आहे का तुम्हाला? बायकोला पाणी आणून द्या म्हणजे काय म्हणून विचारते. आम्ही हा आग घेतो लहान विचार पाणी घेऊन येतो. माझी स्थिती सांगायला तुमचं मग जो स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या कार्यांवर नियंत्रण नाही ठेवू शकत तो भगवान तशी टक्कर घेऊ शकेल का? सामान्य जीवाची स्थिती आहे का? देवर्षी नारद इथे सांगतात की भगवंताचे पार्षद हे नित्यमुक्तच असतात. जरी भौतिक शरीर धारण केलेलं दिसत असलं तरी त्यांच्याकडे नित्यमुक्त स्थितीतील ज्या काही शक्ती असतात नित्य असतात त्यांच्याकडे. म्हणून तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू इतके शक्तिशाली होऊ शकले. आणि भगवंताचे नित्य पार्षद होते आणि भगवत लीलेमध्ये भगवंताला सहाय्य करण्यासाठी आले होते. म्हणून त्यांनी केलेल्या शत्रुत्वाद्वारे ते भगवंताला प्राप्त झाले. तुम्ही आम्ही होऊ शकत नाही. त्याची अशी स्थिती झाली की तो पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत होता, सर्वांना त्रास देत होता. आणि त्याला माहित होत की जर नाक दाबलं तर तोंड उघडत आणि एखाद्याला जर गुदमरलं नाक आणि तोंड बंद केलं तर काय होतं? व्यक्ती जीवाचा आकांत करतो. काय करतो? आकांत करतो. कशासाठी? आपले प्राण वाचवण्यासाठी. आणि मला विष्णूचे प्राण जर कोण असतील तर हे ब्राह्मण आहे. कारण नमो ब्रह्मण्य देवाय म्हणत जात तर मला या ब्राह्मणांना त्रास द्यायला चालू करायला. आणि ज्या ज्या वेळी ब्राह्मणांना त्रास दिला गेला या जगामध्ये त्या त्यावेळी मोठा संभार झालेला आहे हा इतिहास सांगतो. जर पुन्हा तुम्ही इतिहास पाहिला वाचून तर तुम्हाला कळेल की ज्या ज्या वेळी ब्राह्मणांवर अत्याचार गायींवर अत्याचार झालेले आहेत निश्चित रूपाने प्रचंड रूपाने नमजणारा संहार झाला त्यावेळी. महाभारत ज्यावेळी रावण आला होता रावणाने तेच केलं. प्रचंड नरसंहार झाला. त्यामुळे त्यांना काय केलं? कारण ब्राह्मण यज्ञ याग करतात स्तुती स्तवन करतात त्यामुळे विष्णूला शक्ती प्राप्त होते असं त्याला वाटतं. ही राक्षसांची प्रवृत्ती असते. त्याला वाटतं की आम्ही सर्व काय देतो त्यामुळे देवाला शक्ती येते. पण त्या गाढवाला हे माहीत नसतं की देव देतो म्हणून हे सर्व मिळतं नाही तर देणार कुठं? येणारा काय बांधून घेऊन आलाय? कसे आले आहोत? खुल्या हाताने येतो आणि जाताने खुल्या हाताने नाही जात. खुलं करून भा पाठवलं जातं आम्हाला. कपडे पण ठेवत नाहीत अंगावर फाडतात धुवून पुसून पाठवतात जा अंदर आता. निदान येताना ते आईच्या गर्भातली घाण तरी घेऊन बाहेर आलेलं असतो. जाताना ती घाण पण घेऊन जाऊ देत नाही. आंघोळ घालून एकदम चितेवर ठेवून ठेवतो. या जगतामध्ये तुम्हाला अत्यावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी देतो तो महिलांच्या कशी ठरवलं की ब्राह्मणांना त्यांच्यावर अत्याचार करा. कारण तेच ब्रह्मन भगवंताचे मुख आहे. त्यांचं तोंड दाबलं की आपोआप तो कुठे असला तरी बाहेर पडेल. आणि त्याला इतका अहंकार झाला की मी इतका शक्ती संपन्न आणि बलवान आहे की माझ्या भीतीमुळे तो कुणाला ते हृदयात जाऊन घुसलेला आहे. आम्हाला आणि लपून बसलाय म्हणून म्हणताना ब्राह्मणांना मारायला सुरुवात केली. यज्ञ याग सर्व काही बंद केलं. आणि इकडे ज्यावेळी तो तपस्येसाठी निघून गेला होता, कयाधु इकडे गर्भवती होती, त्यावेळी देवराज इंद्र आणि देवता यांनी काय केलं, हिरण्यकश्यपूची जी राजधानी होती त्याच्यावर जाऊन आक्रमण केलं. ही देवतांची लक्षणं आहेत का? अवांछित कामना त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे कधी कधी सतत विवेक बुद्धीचा देखील त्यांचा ऱ्हास होतो. शास्त्रामध्ये वर्णन आहे की कधीही स्त्रीची हत्या करू नये आणि त्यातल्या त्यात गर्भवती स्त्रीची. हे सारे देवता ज्यावेळी हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये पोहोचले त्यावेळी त्यांनी सर्व दैत्यांना पळवून लावलं आणि कयाधूला पकडलं आणि इंद्र कयाधूला मारणारच होता. तेवढ्या देवर्षी नारद तिथे पोहोचले. म्हणजे काय करतोय सोमदेव, तुला शोधतं काय? म्हणजे काय करणार, बाप से बेटा सवाई असतो. म्हणजे हा बाप शेर आहे तर पोर सवा शेर निघाला तर म्हणजे मुळातूनच काढून टाकतो. आता अजून बाहेर आलेला नाही, तो बाहेर आला तर आणखी त्रास देणार. हिरण्य पशुपेक्षाही तो बलशाली होईल. तर नारद कोणी त्यांना म्हणतात, मूर्ख आहे सुंदर, तुला माहित नाही आहे की हिच्या गर्भामध्ये असणारा जो व्यक्ती आहे त्याच्या भक्तीच्या प्रभावामुळे तुम्हा सर्वांची दुःख नष्ट होणार आहे. हा भक्त प्रवर आहे म्हणून आणि याच्या प्रभावामुळेच पूर्ण ब्रह्मांडामध्ये शांती प्रस्थापित होणार आहे. निघा म्हणले तो, मी घेतो यांची काळजी. आणि देवर्षी नारद स्वतःच्या आश्रमामध्ये कयाधूला घेऊन आहे आणि तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं आणि दररोज ते तिला भगवत किंवा भागवत धर्माचा प्रचार करू लागले. पण स्त्री सुलभ स्वभावामुळे ती बिचारी ते तत्वज्ञान ऐकता ऐकता झोपून जायची आणि देवर्षी नारद डोळे बंद करून भागवत कथा करत होते आणि त्यांना प्रत्येक वेळी हुंकार ऐकू यायचा. कोण देत आहे हा हुंकार? तर कयाधूच्या गर्भामध्ये असणारा तो जीव जो होता तो ती कथेचं रसपान त्यावेळी करत होता. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं गेलं की गर्भवती स्त्रियांनी भगवत कथा ही नित्य श्रवण करायला हवं, कारण ते जे संस्कार होतील ते त्या गर्भावर आजीवन राहतात. दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, डॉक्टर नावाचं जे मॅगझिन दिसतं त्याच्यामध्ये आर्टिकल आलं होतं. एक मूल जन्माला आलं, जन्मल्यापासून ते रडत होतं, ते थांबतच नव्हतं, काही केलं, खूप प्रयत्न केले त्याला थांबवायचं रडायचं, सगळ्या टेस्ट केल्या, काही त्याला शारीरिक समस्या आहे वगैरे सगळं काही बघ, काहीच फरक पडत नाही. मोठमोठे काय म्हणतात त्याला मनोवैज्ञानिक आहे, त्या मुलाला हँडशेक करायचं. सत्य शेवटी त्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती, तिने काय केलं, एक मोठा LCD आणला तिथे, तो लावला, 2000 चॅनल त्याच्यावर चालू होते आणि प्रत्येक चॅनल बदलत राहिले आणि ज्यावेळी एक पर्टिक्युलर सिरियल आली तर तो मुलगा रडायचं बंद झालं. त्या डॉक्टरांनी त्या मुलाच्या बाळाच्या आईला विचारलं की हे स्त्री हो हे मला खूप आवडत होतं, मी दररोज हे पाहत होते गर्भावस्थेमध्ये, दररोज ते सिरियल पाहत होते ती. आणि त्याचा परिणाम काय झाला, ते त्याच्या संस्कार बाहेर आलं ते आगाऊ झालं तर आम्ही त्याला शिव्या देतो, पण शिव्या खाण्याची गायती कोणाची असते त्यावेळी? तिनं केलेली जी काही 7 महिने 9 महिने कर्म असतात त्याची फळं त्या पुजाऱ्याला आयुष्यभर भोगावी लागतात. आणि आम्ही म्हणतो आमची पोरं वाकरड झाले, तुम्ही काय म्हणू धरलं होतं त्या विशेष करून ज्यावेळी एखादी स्त्री गर्भवती होते त्यावेळी तिला कुठं तिच्या आईच्या घरी आणलं जातं का? कारण ह्या जगात आईचं आणि मुलीचा हा असा एक संबंध आहे की जो प्रेमळ असतो आहे बघ आजकाल 36 आकडा दिसतो कारण तिला प्रेम मिळावं सदैव आनंदाचं वातावरण घ्यावं कारण तेच संस्कार त्या गर्भावर होणार आहे. जर आईची आपल्या आईच्या प्रती जर प्रेमळ आणि मृदुभाव असेल तर तोच संस्कार त्या गर्भावर होणार आणि तो गर्भ पुढे जाऊन त्याच पद्धतीचं प्रेम आपल्या आईला देऊ शकतो आणि प्रत्येक स्त्रीकडे आई म्हणून पाहू शकतो. आणि हेच जर नसेल तर काय होणार मग घोडे गाड खुरकरी मांजरी ही सगळी जन्मात आहे. आणि याचे परिणाम आता बरेच लोक पुण्या मुंबईमध्ये थोडेफार जे सुशिक्षित आहेत आणि खरोखर त्यांची सत्सद विवेक बुद्धी आहे ते लोक ह्या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये आचरण करतात. भक्त नाही आहेत पण थोडंफार सात्विकता आहे त्या लोकांच्याकडे आणि त्यांना कळून चुकलेलं आहे की आजच्या समाजामध्ये काय कमी आहे तर ते वाढवण्यासाठी ते लोक ह्या संस्कारांच्या ह्या विधींचं आपल्या जीवनामध्ये पालन करतात. कारण गर्भावस्थेमध्ये मिळालेल्या शिक्षेमुळं अतिशय उत्कृष्ट चारित्र्यवान मुलं जन्माला येतात. आज प्रत्येकाला रामराज्य हवं पण स्वतःचा मुलगा रामासारखा व्हावा असं वाटतं का? बिचारा सज्जन असेल खायव शिकूची भाजी आहे मार खाऊन घरी येतो म्हणतो चार ठेवून येत जा हे काय संस्कार चार ठेवून येत जा हे म्हणण्याच्या ऐवजी त्या व्यक्तीला भांडणापासून परावृत्त कर ही शिक्षा दिली जात नाही. कारण वीट मारले ना धोंडा मारून हे डोक्यात हे संस्कार केले जाते मग तुम्ही त्याला राम म्हणता की रावण म्हणता हे आपली जनावरं निर्माण करून ठेवायची आणि म्हणायचं समाजात अराजकता आहे अहो बीज तुम्ही गेले कशाला समाजाच्या नावाने खापर फोडतात. आम्हाला साधू हवा शिवाजी महाराज हवा पण शेजारच्या घरात आमच्यात नको का? शिवाजी महाराजांचा संस्कार तुम्ही पाहिलाच नाही. सात राण्या असले तरी दोन पुत्र होते आणि उभ्या आयुष्यामध्ये त्या माणसानं कधीही थांबले नाहीत ते केवळ देश आणि धर्म याच्यासाठी आयुष्य दिलं. आम्हाला आमची पोरं आमच्यासाठी हवे समाजाला लागू द्या आज आम्हाला काय फरक पडणार आहे आमचं कारण आमच्या घरात आहे ना बस आम्हाला सांभाळता नाही होत. प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्यानंतर जे जे कोणी युगपुरुष आणि युगावतार झालेले आहेत त्या सर्वांना संस्कार कोणी केले जबाबदारी कोणाची म्हणून सांगितलं जातं शास्त्र की एक स्त्री आयुष्य घडवते देखील आणि वाढ देखील लावते. दोन कुळांचा उद्धार करण्याची शक्ती कोणाकडे आहे? आणि आजकाल काय गर्भामध्ये टाकून टाकत नको. अरे जर तुम्हाला आयुष्याची शिक्षा देणारी जर नको असेल तर काय हवं तुम्हाला या जगामध्ये? सोनगी सगळ्यांना चिंग दाखवत फिरणारे की सर्वांना दूध देणारी गाय हवी सर्वांचं पोषण करणारी गाय हवी. शास्त्रामध्ये वर्णन केलं जातं की करोडो जन्माचं एखाद्याच्याकडे पुण्य असेल तर त्याला कन्यादानाचा अधिकार मिळतो. कारण एक कन्यादान म्हणजे हजारो गाईदान केलेलं पुण्य प्राप्त होतं त्याच्यामुळे. आणि याच्यापासून लोक आज वंचित ठेवतात स्वतःला. पैशासाठी घरातल्या स्त्रियांना व्यभिचारी बनवतात. ही सर्व कलियुगाची लक्षणं आहेत आणि जसजसं हे वाढत जाईल ना त्याला कोणी थांबवू शकणार नाही. कारण हे भगवंतानी घालून दिलेली जी शासन संस्था आहे, व्यापार युग संपलं की कलियुग येणार आणि भगवंताच्या इच्छेनुसार ते होत असल्यामुळे त्याला त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही थांबवू शकत नाही. पण त्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. जसा भरपूर बाहेर पाऊस पडतोय तुम्ही पाऊस थांबवू शकता का? पण स्वतःला भिजवायचं थांबवू शकता ना क्षत्रिय. त्या पद्धतीने समाजाचा ऱ्हास हा होणारच आहे पण त्या ऱ्हासापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. कशाद्वारे? भागवताचा आश्रय. कारण या कलियुगामध्ये स्वतः भगवंत या ग्रंथरूपाने उपस्थित आहे आणि यांच्या दर्शनाची काही वेळ नाही आहे. हे निदान 1 ते 4 वाजेपर्यंत बंद जरी असतात हे बंद असतं का? कधीही केव्हाही कुठेही तुम्ही भगवंताचा संग घेऊ शकता, त्यांचा आश्रय घेऊ शकता. याविषयी आम्ही गंभीर झालो. आम्ही म्हणतो समाजाचा राश होत चालला, देशामध्ये अराजकता वाढत चालली, याचे कारण आम्ही आलो. किती वेळ आम्ही या भगवंतासाठी तुमचा विचार करा. पूर्वी प्रत्येक गावामध्ये संध्याकाळच्या वेळी भागवत कथा होत होती, कीर्तन होत होते. आज होत पूर्वी घरामध्ये सुखाचे किंवा दुःखाचे कुठलेही उत्सव असले तरी घरामध्ये कथा कीर्तन व्हायचे. आजकाल काय होतात? डीजे आणतात आणि घरामध्ये मग धांबडधिंगा चालू होतो. कुणी मेला असो किंवा घरामध्ये कुणी नवीन जन्माला आला असो, संस्कारांऐवजी हे कुकर्म आम्ही करत राहतो. त्याचे परिणाम काय होणार आहेत? भोगावे लागणारच ना. जर नित्य रूपाने अशा शास्त्रांचं तुम्ही अध्ययन केलं तर चेतना शुद्ध होत जाईल आणि आपोआपच. आज विचार करा, रशियामध्ये सर्वात जास्त भागवत ग्रंथ विकला जातो. लाखो लोक ज्यांनी कधी भगवंतावर विश्वास ठेवला नव्हता गेल्या पूर्ण 100 वर्षामध्ये ते लोक हा भागवताचा आश्रय घेतात, आपलं जीवन पूर्णपणे बदलतात. गर्भवती स्त्रिया तिथून येऊन वृंदावनमध्ये राहतात मुलांना जन्म देण्यासाठी. आज शेकडो फॅमिलीज आहेत, कुटुंब आहेत वृंदावनमध्ये रशियन. जे लोक आपली मुलं वृंदावनमध्ये जन्माला यावेत म्हणून रशिया सोडून इथे येतात. केवळ इस्कॉन संस्थेमध्येच नाही तर अन्य संस्था ज्यांचे बाहेर शाखा आहेत त्या शाखेचे सदस्य देखील उत्तम संतती प्राप्त व्हावी म्हणून मुलांची डिलिव्हरी करण्यासाठी भारतामध्ये येतात. आणि आम्ही इच्छा काय ठेवतो? इथं जन्मा घेऊन आमचं पोरग आणि एकदा तिकडे गेलं की मी इथे खापर फोड बोंब मारत बसायचं. तोंडच पाहिजे नाही पहिली कपाट माणूस म्हणण्याची काही राज्य आहे का? आमची स्वतःच्या इंडियन तृप्तीसाठी पोरांचे बळी देत आणि वरती आयुष्यभर त्यांच्या नावाने खापर करतो. अहो चुका आमची आहेत त्या आम्ही सुधारायला हव्या. ज्यावेळी संस्कार क्षम चेतना किंवा भाव असतो त्यावेळी त्याच्यावर कुसंस्कार करायचे आणि ज्यावेळी तो पूर्णपणे त्याच्यात वाहून गेला त्यावेळी संस्काराचं पाणी मारायचं बसायचं. शक्य आहे का? करतो का विचार याविषयी कधी आम्ही? हा कॉलेज संपलं कधी त्या पोरगीचं लग्न लावायचं ह्याच्याकडे आमचं विचार. अहो पण त्या मुलीची मानसिकता त्यासाठी तुम्ही तरी तयार केली आहे का? तिला खरोखर कधी आई वडिलांनी बसून सांगितलंय का की हा विवाह संस्कार म्हणजे काय आहे? प्रामाणिकपणे सांगा. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मुला मुलींची तुम्ही लग्न लावले, तरी मुलांशी बसून तुम्ही चर्चा केली या विषयावर कधी तरी? नाही ना. कधी एखाद्या वेळी एखाद्या मुलीने आईला एखादा प्रश्न विचारला तर उलट त्या मुलीला धाडतात, है वादरड तुम्ही काही विचारते, धाडले वाटत तुला? अगं तू नाही सांगितलं तर कोण सांगणार? मग बाहेरचे ते व्हिडिओ जाण्याचे आणि बाहेर बसायचं, त्यांना काही चांगले संस्कार होणार आहे. जर योग्य वेळी योग्य उपदेश जो आईनं द्यायला हवा तिनं नाही दिला तर मग ते पोरी वातरट होणार. इंग्लिश मध्ये ते लोक तिकडे आईला मॉम म्हणून बोलतात. मॉम त्याचा अर्थ काय? मास्टर ऑफ मल्टी ऍक्टिव्हिटीज. पुरुषाला वाटतं की आम्ही मी काम करतो, सकाळी 11 गेला की 5 एकाच ठिकाणी झेंडा हलवून आलेला असतो, एकाच मालकाची शिव्या किंवा ओव्या काहीतरी लावून आलेला असतो आणि काय बघलो काम करून आले मला जरा बसू दे. आणि इकडे बायको सकाळी 5 उठलेले असते, रात्री 12 तिची गिरणी चालूच असते आणि वर काय कोणना तुला काय माहित आहे काय करावं लागतं आम्हाला? अरे गाढवा तुला काय माहिती आहे तिला काय करावं लागतं? एक दिवस आजारी पडू दे तुमची किती कामं अडकतात. आंघोळीला पाणी मिळत नाही सकाळी उठल्या उठल्या तिला असंच असते ताप आला पडून राहत नाही काय तर टॉवेल सगळं घर धुंडाळतो पण समोर असलं टॉवेल दिसत नाही. व इथली कचकच दिवसभर सर्वांच्या काढत जात होतो पण ती माय बिचारी त्या अवस्थेत देखील पोरांचा आवडते पतीचा आवडते बाजार हाट करते वेळेवाणून तुम्हाला गरम गरम खायला घालते आणि सर्वात महत्वाचं पोरांचा अभ्यास घेते जो आम्ही आमचा कधी केलेला नसतो. एका मित्राच्या घरी गेलो होतो तिथं पाहिलं आम्ही बसलो होतो खेळत त्याचे वडील आले बसले ऑफिसमधून काहीतरी पेपर उघडले असते हलवता होता पेपरातून एक खाली पडलं शाळेच्या मार्कशीट सारखं होतं आणि उचललं बघित काय उंची शाळेस 55 गाढवा म्हणजे तुला फक्त खेळायलाच हवं दुसरं काय नको अभ्यास नाही करायचा ह्याचे एवढे मार्क काढतात त्या घास घास हसतो म्हणलं तिथे आम्ही जाऊन आमचे जळते ते आम्हाला माहिती आणि तू आधी प्रकारचा अभ्यास करतो अकल नाही तुला हे नाही ते नाही गिरेशर कुकरची शिट्टी तोडाली होती ताप ताप तापलं ते बिचाऱ्या काकी आल्या म्हणाले अहो ऐका तरी काय ऐकायचं हे सगळं तू डोक्यावर घेऊन बसलेले तुला कळत नाही अकल नाही हे नाही ते नाही तिलाही बिचारायला ऐकवलं त्यांचा प्रेशर कुकर वाढत नव्हता. आता मोठी शिट्टी होणार काय म्हणले अहो ऐका हा बोल बोल नाव वाचा म्हणले आधी त्याच्यावर काल तुमची बॅग साफ करत होते त्यावेळी त्यातनं हा पेपर निघाला कशाला काय ऊन आहे की चून आहे कारण त्यांचं ते सातवीचं मार्कशीट होत पण जी विचार दिवसभर सर्व कामं करत असत एक दिवस तुम्हाला जेवण करून सगळ्यांना खायला घाला सांगितलं होतं काय होतं ते भाज्या कापून दे हे मिक्सरला लावून द्या आज माहीत नाही तुमच्यापैकी किती लोक करतात आम्हाला ते करावं लागतं बस हे कट करून दे ते कट करून दे कणिक म्हणून दे बाकी या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात. माझ्या वडिलांनी मी काही दिवस घरी आणलं होतं जेवण राहिले महिनाभर बघितले जाताना कानात म्हणले नालायका माझं नाव कमी केलंच म्हणले कुठली पोरगी तर दुःखी पळवून नाही आणली म्हणलं अशी घरातली कामं करतात झोपत का तुला बाईला म्हणून राहिले घरामध्ये विचार करावा लागला कारण ज्या व्यक्तीनं आयुष्याच्या 50 वर्षांमध्ये बायको म्हणजे एक नोकर, इथं बसलं तिथला पाण्याचा क्लास घेणार नाही तो माणूस, अशा वस्तुस्थितीत असंच आयुष्यभर राहिलं माणूस. त्याने एखाद्या जर पुरुषाला पाहिलं की तो बिचारा बायकोला बोलता बोलता भाजी कट करून देतो, ती इकडे भांडी आवरत असेल तर तिकडे पुसून ठेवत असतो, तिने कपडे तिकडून काढले असते तर घड्या घालत असतो. हे बघितलं तर वाटतं की काहीतरी शोभत का म्हणले, पुरुष आहेत पुरुष म्हणले, बाई आहेत बाईला तर का काम. त्यांना एकच सांगितलं म्हणलं ती अर्धांगिनी आहे ना, बायको अर्धांगिनी आहे ना. हा मग शास्त्रात सांगितलं, मला आचरणात कोण आणलं, मला माझ्या बापाने नाही आणलं, मी तर आणलं म्हणलं. आणि तुम्हाला चक्क सांगतो, एक वर्षानंतर मी माझ्या घरी ज्यावेळी गेलो त्यावेळी बघितलं माझे बाबा झाडू मारतात. या माणसांना आयुष्यामध्ये कधी झाडू कुठं ठेवतात हे माहीत नव्हतं, तो पण झाडू मारत होता. म्हणजे काय हे नाही म्हणजे विचारायला जमत नाही, आता वाकायला होत नाही. देवानं मला अजून दिलं बळबळग्या केलेलं बरं, नाहीतर म्हणले नंतर किरकिर ऐकत बसावी लागते, तर किरकिर ऐकण्यापेक्षा म्हणजे एक 5 मिनिटं केलेलं बरं. पण काही करतात हे संस्कार, कारण शास्त्र सांगत जो मुलगा आपल्या आईला सन्मान देऊ शकतो तो आपल्या पत्नीला राणी सर्व ठेवू शकतो, आणि जो पत्नीला राणी म्हणून ठेवू शकतो तो जगात चारित्र्यवान म्हणून बनू शकतो. आणि आजपर्यंत अशा चारित्र्यवान लोकांनी जगामध्ये मोठा भोग केलेला आहे, आणि ज्याने ज्याने भोग प्रवृत्ती केलेली आहे, भोग दाखवला आहे, साम्राज्यशाही गाजवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचा नाश झाला. त्यामुळे घराला घडवणं किंवा समाजाला घडवणं हे काम कोणाचं? युगपुरुष हे जन्माला येतात कुणाच्या पोटी? तुम्हाला कल्पना नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा यासाठी शहाजी राजे आणि जिजाऊ मातेने प्रचंड व्रत केली होती. शहाजी राजे स्वतः मुसलमानांच्या जागीरदारीमध्ये असून देखील सर्व वेदोक्त कार्य ते पार पाडायचे, आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून शिवाजी महाराज जन्माला. आज आम्ही ही सेना ती सेना म्हणतो पण गाव मुंड त्याच्यामध्ये भरून जातो. तर खरोखर तुम्हाला युग घडवायचं असेल, एखादी उत्तम गोष्ट स्थापन करायची असेल, तर त्याच्यासाठी बीजारोपण देखील चांगला होतं. दुकाना मला त्यासाठीच म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुण. बीजच शुद्ध नाही आहे इथे, आणि आजकाल आपले बीज खातो इथे अंकुरितच होत नाही. आपला आपला नो ऐकला 10 वर्ष झाली तरी पोरं जन्मा घेत नाही का? पिचकाऱ्यात करून ठेवलेल्या स्वतःच्या, काही खायचं त्यामुळे शरीरात काय निर्माण होणार? पूर्वी उत्तम पुत्र प्राप्त व्हावा यासाठी पयोव्रत दिलं होतं, भागवतामध्ये बोललं ना, आदिती देवतांची माता कश्यप प्रजापतींची पत्नी तिनं देखील उत्तम संतान प्राप्ती व्हावी यासाठी पयोव्रत केलं होतं, आणि ज्यांनी नाही केलं त्यांना मग दीतीनं केलं केलं नाही केलं काय जन्माला आली तिच्यापासून? दीतीपासून दैत्यांनी दानव जन्माला आलं, कारण संस्कारच नव्हते. अवेळी सायंकाळच्या वेळी कश्यपांशी स्तनागम करून तिनं गर्भधारण केला, आणि तो गर्भ पूर्ण ब्रह्मांडाला रामदायसाठी जन्माला. म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे की कशा प्रकारे पुढचा समाज तुम्हाला बनवायचा. पत्नी या शब्दाचा अर्थ आहे की जी पतना त्रायते पहा, पुरुषाला त्याच्या मानसिक आणि भावनिक पतनापासून वाचवणारी पत्नी आहे. संस्कृत भाषेमध्ये पत्नी या शब्दासाठी अनेक अर्थ आहेत, त्या प्रत्येक अर्थाला त्याच्या पाठी त्या प्रत्येक नावाला त्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ आहे. पत्नी म्हणलं जातं, पत्नी याचा अर्थ जी पत्नीपासून तारते ती भार्या, जी त्याच्या शरीराचं भरण पोषण करते, त्याच्या मानसिक आणि शारीरिक भाराचं जे वहन करते ती भारी आहे. अर्धांगिनी सुखदुःखामध्ये जी त्याचा बरोबर अर्धा वाटा करून घेते, कधी कधी पूर्ण वाटा ती स्वीकारते. तुकाराम महाराज ज्यावेळी वैकुंठाला चालले जाताना ज्यावेळी ते गरुड वाहनामध्ये बसले होते त्यावेळी हात जोडून म्हणाले, अवली मी तुझा खूप आभारी आहे, आजचे हे जे दिवस आहेत ना ते तुझ्यामुळे मला प्राप्त झाले. माझा प्रपंच तू सांभाळला त्यामुळे मी परमार्थ करू शकलो. ही कृतज्ञता आहे ना आमच्याकडे कथेविषयी. आम्ही सर्वांना भगवंताचे जीव अंशावतार म्हणून मानतो, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो. पण तरी घरातली जी माऊली आहे जिनं बिचारे तुमच्यासाठी तुमची बहीण म्हणून राहते, कधी 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 तुमची पत्नी म्हणून राहते, कधी कधी आई होते, वेळ प्रसंगी तुमच्या मुलांची माता बनते. लग्नाच्या फक्त एक वर्षामध्ये ती पत्नी असते, ज्यावेळी ती आई बनते त्यावेळी आयुष्यभर तुमची माता म्हणून ती तुमचा स्वीकार करते, एक पुत्र म्हणूनच त्या प्रकारे तुमचं ती देखभाल करते. आणि जर करत नसेल तर ती तुमची जोत आहे. कारण कशा पद्धतीने पहिल्या एक दोन वर्षामध्ये तुम्ही तिच्याशी आपलं भावनिक प्रेम ठेवलं त्याच्यावर निर्भर आहे. ह्या गोष्टी समजून जाणून घेऊन करायला लागतात. आणि आशा करतो की तुम्ही तुमच्या मुलींना ह्या गोष्टी समजावून सांगू शकता त्यांचे लग्न व्हायच्या आधी आणि लग्न झाल्यानंतर देखील. त्यामुळे संसार वाचतील ऍटलीस्ट कमीत कमी गृहस्थ आश्रम म्हणून तरी राहत नाही, तर सापांच्या बिळात उंदरं राहतात किंवा उंदरांच्या बिळात साप राहतात तसं राहून जातात. हा सातवा स्कंध खास करून गृहस्थ आश्रमी लोकांनी कशा प्रकारे आपलं जीवन यापन करायला हवं त्याचा संदेश देवर्षी नारद युधिष्ठिर महाराजांना देतात. त्यामुळे हा पूर्ण दिवस मी हाच विषय घेणार आहे. संध्याकाळी देखील आपण त्याच स्कंधावर चर्चा करणार आहोत. तशी वेळ खूप झालेली आहे, क्षमा मागतो. पण हा विषय तसा आहे, सर्वांसाठी महत्वाचा आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण मानवत संघ हा जर वाढावा ही आमची जर इच्छा असेल तर ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या या कृष्ण भावना भावी समाजामध्ये पेरायला हव्या. जर आम्ही याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही कलियुगाला थांबवू शकणार नाही आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाला देखील तुम्ही थांबवू शकत नाही. कारण आज भक्तांचीच मुलं भक्त बनत नाही आहे, त्याच्या मागची कारण नाही आहे. कारण संस्कार काय करावेत हेच आम्हाला माहित नाही. जरी भारतामध्ये आम्ही जन्मला असो, मोठ्या संस्कृतीचा वारसा जरी असला आम्हाला, तर ती संस्कृती काय आहे हे आम्हाला माहीत नाही. प्रामाणिकपणे ते स्वीकारायला ते जाणून घ्यायला, कारण कुत्र्या मांजरासारखं जन्म देण्यासाठी आम्ही आलेलो नाही. तुकाराम महाराज सांगतात की आम्ही विष्णुदास पुढे काय आलो याच कारणासाठी. वर्णिलेले जे ऋषी ते वर्तमान ऋषी मुनींनी जे सांगितले ते सामान्य जनांना सांगायसाठी आम्ही जन्म घेतला. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी भगवत भक्त किंवा गळ्यामध्ये कंठीमाळ घातलीये याचा अर्थ तुम्ही वैष्णव तत्व स्वीकारला आहे, भागवत धर्म स्वीकारला आहे, तर तुमची ही जबाबदारी बनते की सामान्य लोकांना याविषयी ज्ञान द्या. आणि त्याचं वेद नसाल तर पुढे प्रल्हाद महाराज म्हणतात तो व्यक्ती स्वार्थी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जाणून घेणार आणि ते इतरांना सांग काय म्हणतात. जे जे आपण असे ठावे ते इतरांनी सांगावे. सगळं पाठ आहे आम्हाला आहे ना. आचरण आहे पोरं ऐकतच नाही. अहो तुम्ही योग्य प्रकारे ऐकवत नाही त्यांना का ऐकत नाही. त्याच्या आधी तुम्ही कधी असं बसून ऐकलं नाही. आज काय ऐकत आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी पार्श्वभूमी लागते ती तुम्ही तयार करायला शिका. ही जर तयार केली तर लोक स्वतःहून तुमच्याकडून ऐकायला येतील आणि ते गरजेचं आहे. या समाजाप्रती असलेलं तुमचं जे काही ऋण आहे ते ह्याचद्वारे तुम्ही फेडू शकता. आणि खास करून माझी विनंती आहे की ज्या आता 50 किंवा 60 आसपास पोहोचलेल्या तुमच्याकडे वेळ आहे, भावनिक, वैचारिक आणि अनुभवाची मोठी शिदोरी आहे तुमच्याबरोबर, ती मॅच्युरिटी आहे, त्याचा उपयोग नव्या पिढीसाठी करा. ऐकत जरी नसले ते तुम्ही सांगत घ्या. एखाद्या दगडाला खोडण्यासाठी एक एक थेंब पाणी जर तुम्ही टाकत राहिला प्रदीर्घ काळ का होईना, पण तो पाण्याच्या मार्याने दगड फुटतो, पण त्या पाण्यामध्ये सातत्यता हवी त्या थेंबांमध्ये, त्यामुळे संभव होतो. त्यामुळे ह्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे. जर हा वैष्णव समाज वाचवायचा असेल तर नाही तर मग कलियुग समोर उभं झालो ते प्रामाणिकपणे आपलं काम करतो. बघता बघता घरामध्ये कली फिरतो, कली शिरतो आणि आमच्याच कोणी मग नको त्या लोकांशी पळून जातो. काही दिवसांपूर्वी एक भक्त आले होते, म्हणजे मुलगीला इथून आम्ही लंडनला पाठवलो शिकायसाठी, शिकली आणि एका मुसलमान मुलाचे लग्न करून येऊन मला विचारायला लागली की अहो काय ती ज्यावेळा जन्मली त्यावेळी वृंदावनमध्ये जन्मली होती असं कसं झालं. आणि म्हणलं पण ती जन्माच्या पूर्वी जे संस्कार आवश्यक होते ते तुम्ही केले होते का? तर नाही म्हणजे त्यावेळी आम्ही इस्कॉनमध्ये नव्हतो. चुकुणाची जरी इस्कॉनमध्ये नसला तरी सुद्धा तुम्ही योग्य ते संस्कार तुमच्या मुलांवर करू शकता ना. काय उचित आहे काय अनुचित आहे एक मानवी सभ्यता तरी शिकवू शकता, ती जबाबदारी तुमची. शरीर सुटण्यापूर्वी निदान समाजाचं हे ऋण तरी फेडा, नाहीतर मग आहे बरोबर 2 तास ऐकलं
घरी बडबड कोणी ऐकत नाही, इतर थोडं 4 लोक ऐकतात म्हणून ऐकवायचं.
आणि इथे 1-2 तास शांतपणे बसू शकतात, कारण इथे बोलायला कोणी देत नाही, त्यामुळे ह्या देखील इथे शांतपणे बसतात. जर ऐकलेल्या गोष्टींचं मंथन करून त्याचं जर आचरण नाही केलं तर मग ते काय म्हणतात उलट्या घरावर पालत्या घरावर, आमच्या इकडे उलटा म्हणतात उलट्या घरावर पाणी बोलतात आणि पालत्या त्या दोन पण योग्य शब्द पालते म्हणायला चल. धन्यवाद. पुन्हा संध्याकाळी भेटू 8:30. हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे.